एहेस्केल अध्याय 29. बाबेलातील बंदिवासाच्या 10व्या वर्षाच्या 10व्या महिन्याच्या 12व्या दिवशी परमेश्वराचे वचन मजकडे आले आणि म्हणाले, मानवाच्या मुला, तू आपले मुख मिस्राचा राजा फारो याच्या विरुद्ध कर. त्याच्याविरुद्ध व सर्व मिस्राविरुद्ध भविष्यवाणी सांग व म्हण, प्रभू परमेश्वर असे म्हणतो, पहा, मिस्राचा राजा फारो मी तुझ्याविरुद्ध आहे. आपल्या नद्यात पडून राहणाऱ्या समुद्रातला मोठा प्राणी तू मला म्हणतोस, ही नदी माझी आहे, ही मी आपल्या स्वतःसाठी निर्मिली आहे, कारण मी तुझ्या जबड्यात गळ घालीन आणि तुझ्या नाईल नदीतली मासे तुझ्या खवल्यांना चिकटतील. मी तुला तुझ्या खवल्यास चिकटलेल्या नद्यांना माशास नदीतून ओढून बाहेर काढीन. मी तुला आणि तुझ्या नद्यातील सर्व मासे यांनाही रानात खाली टाकून देईल. तू शेतातल्या उघड्या भूमीवर पडशील, तुला कोणी एकवट करणार नाही किंवा उचलून घेणार नाही. मी तुम्हास भूमीवरच्या पशुस व आकाशातल्या पक्ष्यांना भक्ष्य असे देईल. मग मिसरमध्ये राहणाऱ्या सर्व लोकांस कळून येईल की मीच परमेश्वर आहे, कारण ते इस्रायलच्या घराण्याला बोरूची काठी असे झाली आहे. जेव्हा त्यांनी तुला आपल्या हाताने धरले तेव्हा तुझे टोकदार तुकडे झाले आणि त्यांच्या खांद्यात घुसला. जेव्हा ते तुझ्यावर टेकले तू त्यांचे पाय मोडले आणि त्यांच्या कमरा खचून्यास लावल्या. म्हणून परमेश्वर माझा प्रभू म्हणतो, मी तुझ्याविरुद्ध तलवार आणीन. मी तुझे सर्व माणसे व सर्व प्राणी नष्ट करीन. मिसर ओसाड होईल, त्याचा नाश होईल. मग त्यांना समजेल की मी परमेश्वर आहे, कारण तू म्हणालास, नदी माझी आहे, मी तिला निर्माण केले. म्हणून पहा, मी तुझ्या विरुद्ध व तुझ्या नद्याच्या विरुद्ध आहे. मग मी मिसर देश उजाड व ओसाड करीन आणि तू मिग्दोलापासून सवेनेपर्यंत व कुशीच्या सीमेपर्यंत टिकाऊ भूमी होशील. मनुष्याचे पाऊल त्यातून जाणार नाही, पशुचा पाय त्यामधून जाणार नाही आणि 40 वर्षे कोणी तेथे राहणार नाही, कारण जे देश ओसाड झाले त्यामध्ये मी मिसर देश ओसाड करून ठेवीन आणि जी नगरे उजाड झाली आहेत त्यांच्यामध्ये त्यातली नगरे 40 वर्षे ओसाड राहतील. नंतर मी मिसऱ्यांना राष्ट्रामध्ये उधळीन आणि मी त्यांना देशात पांगवीन, कारण प्रभू परमेश्वर असे म्हणतो, 40 वर्षाच्या शेवटी ज्या लोकांमध्ये मिस्री विखुरले होते त्यातून मी त्यांना एकत्र करेन. मिस्राच्या कैद्यांना मी परत आणीन. मी त्यास त्यांच्या जन्मभूमीत प्रथोस देशात परत आणीन. मग तेथे त्यांचे हलके राज्य होईल. ते राज्यामध्ये ते हलके राज्य होईल आणि ते कधीच इतर राष्ट्रापेक्षा वरचढ होणार नाही. मी त्यांना कमी करीन की ते दुसऱ्या राष्ट्रावर सत्ता गाजवणार नाही. ते यापुढे इस्रायलच्या घराण्याला विश्वासाचा विषय असे होणार नाही. जेव्हा त्यांचे मुख मिस्राकडे वळेल तेव्हा त्यांना अन्यायाची आठवण येईल. मग त्यांना समजेल की मीच प्रभू परमेश्वर आहे. मग बाबेलातील बंदिवासाच्या 27व्या वर्षात पहिल्या महिन्यात पहिल्या दिवशी परमेश्वराचे वचन मजकडे आले व म्हणाले, मानवाच्या मुला, बाबेलचा राजा नबुकदनेस्सर याने सोरेस वेढा दिला तेव्हा त्याने आपल्या सैन्याला सोर विरुद्ध कठीण परिश्रम करायला लावले. प्रत्येक डोक्याची हजामत केली होती आणि प्रत्येक खांद्याची साल्टी निघाली होती, पण त्याने जे कठीण परिश्रम सोरे विरुद्ध केले त्यामुळे त्यास व त्याच्या सैन्याला सोरेतून कधी काही वेतन मिळाले नाही. म्हणून प्रभू परमेश्वर असे म्हणतो, पहा, मिसर देश मी बाबेलाचा राजा नबुकदनेस्सर यास देईन आणि तो त्यांची संपत्ती घेऊन जाईल, त्यांची मालमत्ता लुटेल व तेथे त्यास जे सापडेल ते घेऊन जाईल. ते त्याच्या सैन्याचे वेतन असे होईल. त्याने माझ्या जी मेहनत केली त्याचे वेतन म्हणून मी त्यास मिसर देश दिला आहे, कारण त्याने माझ्यासाठी काम केले आहे असे प्रभू परमेश्वर म्हणत आहे. त्याच दिवशी मी इस्रायलच्या घराण्याचे शिंग उगवेल असे करेन आणि त्यांच्यामध्ये तुझे मुख उघडेल असे मी तुला दान देईल, यासाठी की त्यांना समजेल की मी परमेश्वर आहे.